नाही त्यांचा नंबर आपल्याला दिसतो की पर्सनल नंबर ला घेऊ शकतो ना आपल्याला. मी सेव्ह करतो फोन काय बोलू तुम्ही घर नंबर फोन लावा शेअर आहे ते बोलले.